चीनीमंडी.com पॉडकास्ट।
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर टोळधाड दिल्लीच्या वाटेवर, अनेक राज्यात हाय अलर्ट। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये दहशत माजवल्यानंतर टोळदल राजधानी दिल्लीकडे चाललं आहे। इथं लाखांच्या संख्येत टोळ येण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे अनेक राज्यात अलर्ट जारी केला आहे। उन्हाळी हवामानात टोळदलाचं आक्रमण अधिक वेगानं झालं आहे, ज्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। कृषी मंत्रालयाच्या आकड्यानुसार ओरैया, इटावा, एटा, फरुखाबाद, आग्रा, फिरोजाबाद, मथुरा, बुलंदशहरपर्यंत टोळदल पोहोचत आहे। याशिवाय राजस्थान, हरियाणा येथील मेवातमधून येऊन टोळदल राजधानी दिल्लीच्या वाटेवर आहे। टोळांच्या संभावित आक्रमणासाठी प्रशासनानं अलर्ट जारी केला आहे। आपल्या पिकांना टोळाच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना उपाय सांगितले जात आहेत, तसंच कृषी वैज्ञानिक सल्लाही देत आहेत शेतकऱ्यांना सांगितलेले उपाय। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की टोळदलाच्या नियंत्रणासाठी शेतकरी दोन प्रकारची साधनं वापरू शकतात। शेतकऱ्यांनी टोळ्या करून मोठा आवाज करून, ध्वनियंत्र वाजवून टोळदलाला घाबरवून पळवून लावू शकतात। यासाठी ढोलक, ट्रॅक्टर, मोटरसायकलचा सायलेन्सर, रिकामी डबे, थाळी इत्यादीपासून आवाज निर्माण केला जाऊ शकतो। पीक आणि वृक्षांना टोळाच्या प्रकोपापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशक माल्थियन, फेनवालरेट, क्विनालफोस, क्लोरोपायरीफोस, डेल्टा मेथ्रीन, डिफ्लुबेन्झुरान, फ्रिपोलिन तसंच लांबडा साईहल लोथ्रीन कीटकनाशकाचा प्रयोग करण्याची सूचना दिली। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानुसार यावेळी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये टोळदलांचा प्रकोप आहे। सर्वात वाईट प्रकारे राजस्थान प्रभावित आहे। मंत्रालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की टोळदलांचा प्रकोप पूर्वेकडे वाढू लागला आहे, ज्यामुळे खाद्य सुरक्षेसाठी धोका वाढू शकतो। टोळांची जगभरात 10,000 पेक्षा अधिक प्रजाती आहेत, पण भारतात प्रामुख्यानं 4 प्रजाती आहेत। वाळवंटी टोळ, प्रवाजक टोळ, बंबई टोळ आणि पेडवाला टोळ हे सक्रिय आहेत। ज्यावेळी हिरव्या मैदानावर सर्व वाळवंटी टोळ एकत्र येतात, तेव्हा त्यांचे झुंड भयानक रूप घेतात। यामुळे त्यांना जगातील सर्वात धोकादायक कीटक संबोधलं जातं।